बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बाल न्याय अधिनियम कायदा हा भारतामध्ये असणाऱ्या गरजू मुलांचे संरक्षण, सुरक्षा, शिक्षण आणि कल्याण करण्याची हमी देतो. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.